सुट्ट्या जर का आपल्याला हप्त्यावरती इन्स्टॉलमेंट वरती घेता आल्या असत्या तर किती भारी झालं असतं ना.
रेड एफएम MH 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. रोहिणीनी मला असा मेसेज केलाय, जर का सुट्ट्या आपल्याला इन्स्टॉलमेंट वरती घेता आल्या असत्या तर किती छान झालं असतं. म्हणजे कसं आहे ना, इन्स्टॉलमेंट्स हप्ते जे असतात ते आपल्याला महिन्यातून एकदा द्यावेच लागतात, नाहीतर शिक्षा होते आपल्याला. सो असंच जर का सुट्ट्यांच्या बाबतीत झालं असतं तर की सुट्टी ही तुम्ही घेतलीच पाहिजे आणि नाही घेतली तर मग तुम्हाला शिक्षा होणार. मस्त कंपल्सरीली सुट्टी घ्यायची, जायचं छान एन्जॉय करायचं आणि मग यायचं, आणि नाही घेतली तर मग तुम्हाला दंड बसेल. जर का असं झालं असतं, सुट्ट्या इन्स्टॉलमेंट वरती घेता आल्या असत्या तर किती भारी झालं असतं. रोहिणीनी व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज केलाय आणि मला तो वाचून खूप भारी वाटलं की यार सच में अगर छुट्टियां हमें इन्स्टॉलमेंट में मिल जाती तो कितना अच्छा होता ना. सुट्ट्यावरून जर का विषय निघालाय तर मला असं म्हणावं वाटेल की जे आपल्या आयुष्यात येणारे सुख दुःख असतात ना ते इन्स्टॉलमेंट वरती मिळाले तर. म्हणजे खूप जास्त सुख मला आत्ताच नकोय, मला थोडं करत पूर्ण आयुष्यभर टिकवायचंय, किंवा खूप जास्त दुःख एकदाच नकोय, सहन करता येईल एवढं थोडं इन्स्टॉलमेंटमध्ये हप्त्यामध्ये मिळालं ना तर किती भारी होईल. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला अशा पॉईंटमध्ये जर का डिवाइड करता आल्या तर किती छान होईल ना. असं जर का विचार केला तर अजून कसल्या कसल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हप्त्यावर किंवा इन्स्टॉलमेंट वरती EMI वरती तुमच्या आयुष्यात घ्यायला आवडतील, सांगा कुठल्या गोष्टी आहेत अशा. 9607007935 माझा नंबर आहे, पटकन त्याच्यावरती कॉल करायचा आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये हप्त्यावरती हव्या आहेत ते सांगायचं. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो.